आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीकडून रेल्वेच्या विविध प्रकल्पांना मंजुरी. लहान उपग्रहांच्या उड्डाणासंदर्भात इस्रो आणि न्यू स्पेस इंडिया दरम्यान करार. नेपाळमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षेत वाढ. प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष उड्डाणांची घोषणा. आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची युएईवर 9 गडी राखून मात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर जात आहेत. वाराणसीमध्ये पंतप्रधान मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतील. पंतप्रधानांनी मार्चमध्ये मॉरिशसला भेट देऊन प्रगत धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्याविषयी चर्चा केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेमध्ये विकास भागीदारी आणि क्षमता बांधणीवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या सहकार्याच्या व्याप्तीचा आढावा घेण्यात येईल. तसंच आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान ऊर्जा पायाभूत सुविधा यांसह उदयोन्मुख नवीकरणीय ऊर्जा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रातील भविष्यकालीन संधींवर चर्चा होईल. हिंद महासागर क्षेत्रातील नेबरहूड फर्स्ट धोरणाच्या दृष्टीनं मॉरिशस भारतासाठी महत्वाचं आहे. रामगुलाम यांचं काल संध्याकाळी 7 दिवसांच्या भारत भेटीसाठी वाराणसी इथं आगमन झालं. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचं स्वागत केलं. तसंच त्यांना मानवंदनाही देण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. त्यानंतर यासंदर्भात डेहराडून इथं त्यांच्या अध्यक्षतेखाली बचाव आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेणारी उच्चस्तरीय बैठक होणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत काल दिल्लीत 4 पदरी हरित क्षेत्र महामार्ग बांधणं आणि 177 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण या एकंदर 750 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या 2 प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिल्लीत वार्ताहर परिषदेत माहिती देताना समितीच्या विविध निर्णयांची घोषणा केली. केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीनं बिहार झारखंड आणि पश्चिम बंगालमधील भागलपूर दुमका रामपूर हाट एकेरी रेल्वे मार्गाच्या 177 किलोमीटर लांबीच्या मार्गाला दुपदरीकरणाला मान्यता देण्यात आली असल्याचीही माहिती दिली. बिहारमधील बक्सर भागलपूर अतिवेगवान क्षेत्रातील नियंत्रित प्रवेश असलेल्या मोकामा मुंगेर विभागाच्या 4 पदरी हरित महामार्ग बांधण्यास सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर परवानगी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 82 किलोमीटरपेक्षा जास्त असून त्याचा भांडवली खर्च जवळपास 4,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. लहान उपग्रहांच्या उड्डाणासंदर्भातील स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकल म्हणजेच SSLV तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो यांच्या दरम्यान तंत्रज्ञान हस्तांतरण करार काल पार पडला. इस्रोनं विकसित केलेलं हे जलद मागणीनुरूप काम करणारं लाँच व्हेईकल म्हणून तयार करण्यात आलं आहे. लहान उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या वाढत्या जागतिक बाजारपेठेत शिरकाव करून त्यात अव्वल राहण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भात समाज माध्यमांवरील संदेशात हा करार देशातील अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमधला महत्वाचा टप्पा असल्याचं इस्रोनं नमूद केलं आहे. यामुळे या व्हेईकलच्या व्यावसायीकरणाचा मार्ग मोकळा होत असल्याचंही त्यात म्हटलं आहे. गुजरातच्या सानंद मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून 66 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. मतदारसंघाच्या समग्र विकासाचं वचन देताना सानंदमधील प्रत्येक गावामध्ये 2029 सालापर्यंत पाणीपुरवठा रस्ते आरोग्य स्वच्छता आणि वनीकरण या पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील असं अमित शहा म्हणाले. ढोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र कार्यान्वित झाल्यानंतर आणि सानंदच्या परिसरातील औद्योगिक विकासात्मक प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर सानंद औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित तालुका म्हणून पुढे येईल. या क्षेत्रात व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून जवळपास 150 कोटी रुपयांपर्यंतचे विकास प्रकल्प नियोजित आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नेपाळमधील अलीकडील घडामोडींमुळे तिथं अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगोनं दिल्ली ते काठमांडू आणि परत येण्यासाठी विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. नियोजित उड्डाणं सुरु झाली आहेत आणि आजपासून पुन्हा सुरु होतील असं सांगून एअर इंडियानं प्रवाशांना त्यांच्या संकेतस्थळावर उड्डाणांची स्थिती तपासण्यास सांगितलं आहे. इंडिगोद्वारे काठमांडूसाठी दररोज 4 उड्डाणं पुन्हा सुरु होतील. प्रवाशांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी समर्पित 2 विशेष मदत उड्डाणं देखील चालवली जातील असं कंपनीनं काल एका निवेदनात सांगितलं. दरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजराप्पू राममोहन नायडू यांनी विमान कंपन्यांना प्रवासी तिकिटाची किंमत वाजवी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. बिहार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील भारत नेपाळ सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. व्यापारी चौक्या आणि इतर प्रवेश जागांवरही विशेष दक्षता घेण्यात येत आहे. दरम्यान पोलीस आणि सशस्त्र सीमा दलही सीमापार हालचालींवर बारकाईनं नजर ठेवून आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून नेपाळ ते भारताच्या जयनगर दरम्यानची रेल्वेसेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नेपाळमध्ये काल काठमांडू इथं झालेल्या मेळाव्यात नव्या पिढीच्या प्रतिनिधींच्या एका गटानं अंतरिम सरकारचं नेतृत्व म्हणून माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचं नाव प्रस्तावित केलं. मात्र त्यामुळे असंतोषाची परिस्थिती निर्माण होत अनेक तरुणांनी याचा निषेध नोंदवला. नेपाळ लष्करानं आज सकाळी 6 वाजेपर्यंत देशभरात संचारबंदी लागू केली होती. नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांच्या अंतर्गत केंद्र सरकारनं घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू अधिक परवडणाऱ्या बनवून मध्यम वर्गाला दिलासा दिला आहे. वातानुकूलित यंत्र, भांडी धुण्याचं यंत्र आणि एलसीडी एलईडी टीव्ही यांसारख्या उत्पादनांवरील जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. या कपातीमुळे या उपकरणांची मागणी थेट वाढेल आणि देशांतर्गत उत्पादकांना बाजारपेठ विस्तारण्यास मदत होईल. या करकपातीबद्दल केंद्राचे आभार मानताना मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे संचालक देशराज भदाना यांनी नवीन जीएसटी सुधारणांमुळे देशांतर्गत मागणी आणि घरगुती वापर वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. अमेरिकेबरोबरच्या द्विपक्षीय कराराला अंतिम रूप देण्यासाठी सरकार सक्रियतेनं अमेरिकेच्या संपर्कात असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान झालेल्या व्यापारविषयक चर्चा आणि द्विपक्षीय संबंधातील वाढत्या सुलभतेविषयी सकारात्मक टिप्पणी जाहीर झाल्यानंतर गोयल यांनी हे वक्तव्य केलं आहे. दिल्लीत काल भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ अर्थात फिक्कीच्या नेतृत्व संबंधित शिखर संमेलनामध्ये गोयल बोलत होते. युरोपीय संघ आणि न्यूझीलंड समवेत व्यापार वाटाघाटी सुरु असल्याचं सांगून ओमान समवेत व्यापार कराराला अंतिम रूप प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कतारच्या अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. अलीकडेच दोहावर झालेल्या हल्ल्यांविषयी तीव्र चिंता मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमांवरील संदेशात मोदी यांनी कतारच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा निषेध व्यक्त करतो असं नमूद करून संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीद्वारे समस्या सोडवणं आणि तणाव टाळण्यासाठी भारत कायमच पाठिंबा देईल असं म्हटलं आहे. कतारच्या प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेला चालना देण्याच्या भूमिकेचं मोदींनी कौतुक केलं आहे. कोलकाता उच्च न्यायालयानं भारतीय लष्कराच्या माजी सैनिकांना आज मैदान परिसरातील गांधी पुतळ्याजवळ निदर्शनं करण्याची परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लष्कराविषयी केलेल्या कथित टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी दिली आहे. कोलकातामधल्या पूर्व कमांडनं लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील तृणमूल काँग्रेसचं व्यासपीठ हलवल्यानंतर ममता बॅनर्जींनी लष्कराविषयी टिप्पणी केली होती. हे व्यासपीठ हलवण्याविषयी वारंवार सूचना देऊनही तृणमूलनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर लष्करानं ही कारवाई केली होती. या घटनेविषयी बॅनर्जी यांनी केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं काही निर्बंधासह लष्कराला ही परवानगी दिली आहे. या निदर्शनांमध्ये भाजप नेत्यांना सहभागी होण्याची परवानगी नाही तसंच सहभागींच्या नावाची आगाऊ यादी स्थानिक पोलिसांना सादर करावी लागेल. दरम्यान या प्रकरणावरून पश्चिम बंगाल विधानसभेतही विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना विशेष अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं आहे. दुबई इथं सुरु असलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारतानं काल संयुक्त अरब अमिराती संघावर 9 गडी राखून विजय मिळवला. युएईच्या संघानं 58 धावांचं लक्ष भारतापुढे ठेवलं होतं. ते केवळ 4 षटकं आणि 3 चेंडूत पूर्ण करताना भारतानं केवळ 1 गडी गमावला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज पूरग्रस्त उत्तराखंडची आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीकडून रेल्वेच्या विविध प्रकल्पांना मंजुरी, लहान उपग्रहांच्या उड्डाणासंदर्भात इस्रो आणि न्यू स्पेस इंडिया दरम्यान करार, नेपाळमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षेत वाढ, प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष उड्डाणांची घोषणा आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची युएईवर 9 गडी राखून मात। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।